या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।
श्रोते हो नमस्कार, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात तुमचं स्वागत। प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टचे वैद्य सुयोग दांडेकर सर आहेत माझ्यासोबत। नमस्कार सर।
नमस्कार मंडळी।
सर, खूप कॉमनली आढळणारी एक समस्या म्हणजे सांधेदुखी, त्याचबरोबर वजनाचा आणि सांधेदुखीचा काय संबंध आहे असाही एक प्रश्न विचारला जातो। आज याबद्दल तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
वजन वाढल्यामुळे सांधे दुखणारे जे पेशंट येतात एखाद्या डॉक्टरकडे ते जाम वैतागलेले असतात। अगदी घरच्यांपासून डॉक्टरांच्या अनेक लोक त्यांना सांगत असतात की अहो चालायला जा चालायला जा, त्याच्याशिवाय तुमचं वजन कमी होणार नाही। आणि हा बिचारा चालायला गेला तर त्याचे सांधे जास्तच दुखतात। मग याकरता उपचार करण्याच्या अगोदर त्यांचं वजन कमी करण्याचं मार्गदर्शन करणं त्यांना खूप गरजेचं आहे। मग माझंच वजन का वाढलं याकरता आपण जन्मतारखेप्रमाणे प्रकृती तर बघतोच, जन्माच्या पाठीमागे 9 महिने जाऊन हे शरीर कसं बनलं, ते का जाड व्हायला लागलं हा विचार केला जातो। मग काही जणांची मनशांती ढासळलेली असते, वैताग राग चिडचिड टेन्शन या ह्याच्यातून शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होऊन एखाद्या स्त्रीचं वजन वाढू शकतं। एखाद्या करत्या पुरुषाला त्याच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या ताणतणावामुळं पचनक्रियेत बदल होऊन त्याचं वजन वाढू शकतं। तर एखाद्या व्यक्तीला शरीरातले नको असलेले घटक नीटसे बाहेर टाकले जात नाहीत म्हणूनही वजन वाढू शकतं। म्हणजे संडास, लघवी, पाळी, घाम हे शरीराचे ड्रेनेजेस आहेत, यातनं घाण टाकून दिली जाते। एखाद्याला पोट साफ होत नसेल, युरिन साफ होत नसेल, पिरियड्सला कमी अंगावर जात असेल, एखादा माणूस दिवसभर एसी मध्येच काम करत असेल तर अशा लोकांना घाम कमी येतो आणि या ह्याच्यामुळं त्यांचं वजन वाढू शकतं। मग ह्या प्रत्येक व्यक्तीचं काय मूळ कारण आहे हे पाहून त्याप्रमाणे उपचार केले जातात। आता आपण आधुनिक शास्त्राप्रमाणे जर बघायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की शरीरामध्ये सांधेदुखीला लागणारं जे कॅल्शियम आहे हे कॅल्शियम 98-99% प्रमाणामध्ये किडनीमध्ये फिल्टर होऊन बाहेर जातं।
अच्छा।
पण ते तेवढंच रिअब्सॉर्ब म्हणजे पुनश्च शोषलं जातं आणि मग ते हाडांना मिळत असतं। आयुर्वेदानं ह्या किडनींच्या वर म्हणजे मूत्रपिंडावर उपचार सांधेदुखीसाठी प्राधान्यानं करायला सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळं ही सांधेदुखी कमी व्हायला मदत होते। पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी मूत्रपिंडाबद्दल म्हणजे किडनीबद्दल सांगताना असं सांगितलं की हा मेदोघटित अवयव आहे, म्हणजे चरबीपासून बनणारा हा अवयव असल्यामुळं चरबीच्या मेटॅबॉलिझम मध्ये फॅट मेटॅबॉलिझम मध्ये किडनींची भूमिका खूप खूप महत्वाची आहे। आणि हे सगळं 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये हे सांगून ठेवलंय की तुम्हाला वजन कमी करायचं असेल, वजनामुळे झालेली सांधेदुखी कमी करायची असेल तर तुम्ही या मूत्रपिंडाचं कार्य नीट चालतंय ना यावरची आधी औषधं घ्या आणि मग हाडांचं पोषण करा। नेहमीप्रमाणेच याच्यावरचे जे औषधोपचार आहेत ते गोळ्या औषधं तर दिली जातातच आयुर्वेदाप्रमाणे, पंचकर्म ही केली जातात।
अच्छा, मग वजनामुळे असणाऱ्या सांधेदुखीसाठी कुठली पंचकर्म केली जातात?
किती वजन वाढलंय, गुडघ्यांच्या किंवा मणक्यांच्या एक्सरे मध्ये किती झीज झालेली आढळतीये, याप्रमाणे वातशामक बस्ती, चरक संहितेत सांगितलेले स्थौल्यहर बस्ती म्हणजे वजन कमी करण्याचे बस्ती हे प्रामुख्याने दिले जातात। त्यानंतर हाडांचं पोषण करण्यासाठी अस्थिपोषक बस्ती दिले जातात। या ह्याच्यामध्ये कोरड्या पावडरनी केलेला मसाज देखील वजन कमी करायला खूप मदत करत असतो। जसं आपण दिवाळीच्या वेळेला जसं आपण उठण्यानं आंघोळ करतो तशी कोरडी पावडर सगळ्या अंगाला लावून मसाज केल्यामुळे सुद्धा वजन कमी व्हायला खूप चांगली मदत होत असते। याच ह्याच्याबरोबर आपण ज्याला पिट्युटरी ग्लँड म्हणतो म्हणजे स्त्रिया ज्या ठिकाणी कुंकू लावतात त्या आतमध्ये एक पिट्युटरी ग्लँड नावाची ग्रंथी असते मेंदूमध्ये, ती ग्रोथ हार्मोन शरीराची वाढ कशी होणार हे ठरवत असते। तर त्या ह्याच्यामुळे त्याच्यावर देखील शिरोधारासारखे काही उपचार खूप छान उपयोगी पडतात।
अच्छा, महत्वाचं वजनाच्या बाबतीत म्हणजे खायचं काय हा प्रश्न असतो, तर याला अनुसरून आज रेसिपी काय सांगणार आहात?
वजन कमी करण्याचं आणि सांध्यांचं पोषण करायचं याच्याकरता सगळ्यात उत्तम पदार्थ आहे ते म्हणजे नाचणी। या नाचणीचं पीठ तयार करून ते शिजवून घेऊन त्याची उकड तयार करावी, फोडणीला तूप टाकून त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी करावी आणि ही उकड त्याच्यावर थोडी परतून गरम करून ही तूप जिऱ्याची फोडणी दिलेली नाचणीची उकड खाल्ली तर वजन पण कमी व्हायला मदत होते आणि हाडांचं पण पोषण होतं।
वा, ही रेसिपी लक्षात ठेवूया श्रोते हो आणि आजच्या भागात इथेच थांबूया। वजन वाढीच्या समस्येवर उपयुक्त वैद्य सुयोग दांडेकर यांचं वजन घटवा हे पुस्तक हवं असेल किंवा जिओ फ्रेशची कृषिका कॅप्सूल्स, एपिका ऑइल अशी औषधं हवी असतील तर जिओ फ्रेशच्या शॉपीला संपर्क करा 7303-301-302 7303-301-302 नंबर रिपीट 7303-301-302। प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेशच्या आजच्या भागात इथेच थांबूयात। आणखी काही समस्या आणि त्यावरचे उपचार याबद्दल बोलायचे पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।